यिर्मयाह अध्याय 52. सिदकिया राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षाचा होता. 11 वर्षे त्यांनी यरुशलेमवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमटूल, ती बिक्राकर यिर्मयाची मुलगी होती. यहोयाकीम याने जी प्रत्येक गोष्ट केली होती त्याप्रमाणे यानेही परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट होते ते केले. आपल्या दृष्टीसमोर त्यांना काढून टाकेपर्यंत परमेश्वराच्या कोपाद्वारे यरुशलेम व यहुदामध्ये सर्व या घटना घडल्या. मग सिदकियाने बाबेलच्या राज्याच्या विरोधात बंड केले. मग असे झाले की त्याच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षाच्या 10व्या महिन्यात 10व्या दिवशी बाबेलचा राजा नबुखदनेस्सर यांनी आपल्या सर्व सैन्याबरोबर यरुशलेम विरुद्ध चाल करून आला. त्याने त्यांच्या पुढे तळ ठोकला आणि त्यांच्या भोवती वेड्यांची भिंत बांधली. म्हणून सिदकिया राजाच्या 11व्या वर्षापर्यंत त्या नगराला वेढा पडला होता. 4थ्या महिन्याच्या 9व्या दिवशी नगरात भयंकर दुष्काळ पडला, तो इतका की देशातल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता. मग नगराच्या तटाला खिंडार पाडण्यात आले आणि सर्व लढणारे माणसे पळाले. राजाच्या बागेजवळ दोहो तटामध्ये जी वेस होती तिच्या वाटेने ते रात्री नगरातून निघून गेले आणि खासदी लोक नगराच्या सभोवती होते म्हणून ते आराबाच्या वाटेने निघून गेले. पण खासद्याच्या सैन्यानी राजाच्या पाठीस लागून येरिहोच्या मैदानात सिदकियाला गाठले. त्यांचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले. त्यांनी राजाला पकडले व त्यास हमात देशातील रिबला येथे बाबेलच्या राजाकडे वर नेले. तेथे त्याने त्यास शिक्षा ठरवली. बाबेलच्या राजाने सिदकियाच्या मुलांना त्याच्या डोळ्यापुढे मारले आणि यहुदाच्या सर्व अधिकाऱ्यांची त्यांनी रिबला येथे हत्या केली. मग बाबेलच्या राजाने सिदकियाचे डोळे काढले, त्यास पितळी बेड्या घालून बाबेलास नेले. त्याने त्यास त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुरुंगातच ठेवले. आता बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याच्या कारकिर्दीच्या 19व्या वर्षी 5व्या महिन्याच्या 10व्या दिवशी नबुजरदान यरुशलेमेस आला. तो बाबेलामधील राजाचा सेवक व राजाच्या अंगरक्षकाचा नायक होता. त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा व यरुशलेममधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारत सुद्धा त्यांनी जाळून टाकली. राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाबरोबर असलेल्या सर्व खासदी सैन्याने यरुशलेम भोवती असलेली तटबंदी मोडून तोडून टाकली. सैन्यापती नबुजराने यरुशलेम नगरामध्ये अजूनही राहत असलेल्या सर्व लोकांस कैद म्हणून नेले. बाबेलचा राजाला आधीशरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरुशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागिरही त्याने बरोबर नेले. पण राजाच्या अंगरक्षकाचा नायक नबुजरदान याने देशातील काही अगदी गरीब त्यांना द्राक्षमळ्यात व शेतात काम करण्यासाठी मागेच ठेवले. परमेश्वराच्या घरातील असलेले पितळी खांब परमेश्वराच्या घरातील पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खासद्यांनी तोडून तुकडे तुकडे केले आणि सर्व पितळ परत बाबेलास घेऊन गेले. पात्रे, फावडी, दिव्यांची कात्री, वाट्या आणि मंदिरातील सेवा ज्या पितळी उपकरणाने याजक करीत ती सर्व खासद्यांनी नेली. पेले व धूपपात्रे, वाट्या, बहुगुणी, दीपस्तंभ, चमचे, कटोरे जी सोन्याची आणि रुपयांची बनवली होती ती राजाचा अंगरक्षकाचा नायक ती देखील घेऊन गेला. दोन खांब गंगाळसागर व त्याच्या बैठकीखालचे 12 पितळीचे बैल शलमोन राजाने परमेश्वराच्या घरासाठी बनवले होते. या वस्तूला अधिक पितळ वजनात मावणे शक्य नव्हते. प्रत्येक खांब 18 हात उंच होता. त्याच्या घेराला 12 हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी 4 बोटे होती व पोकळ होती. त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची 5 हात होती. त्यासोबती सर्व जाळी काम व चारी बाजूंनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनली होती. दुसरे खांब व त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती. असे तेथे कळसाच्या चारी बाजूंना 96 डाळिंबे होती आणि जाळी कामावर सभोवती सर्व डाळिंबे 100 होती. अंगरक्षकाच्या नायकाने बंदिवान प्रमुख याजक सराया व दुसरा याजक सफन्या यांच्याबरोबर आणि 3 द्वारपालांनाही एकत्रित नेले. सैनिकावर जो अधिकारी नेमला होता त्यास आणि जे 7 माणसे राजाला सल्ला देत ते अजूनपर्यंत नगरातच होते. त्याचप्रमाणे मनुष्यांची सैन्यात भरती करणारा जबाबदार सेनापतीचा चिटणीस त्याच्याबरोबरच देशातील नगरात असलेले 60 महत्वाची माणसे यांना नगरातून पकडून नेले. नंतर अंगरक्षकाचा नायक नबुजरदान याने त्यांना घेऊन रिबला येथे बाबेलच्या राजाकडे आणले. रिबलामध्ये बाबेलच्या राजाने त्यांना हमात देशात रिबला येथे मार देऊन ठार केले. अशा तऱ्हेने यहुदा आपल्या देशातून हद्दपार झाला. नबुखदनेस्सराने ज्या कोणी लोकास हद्दपार केले होते ते हे. 7व्या वर्षी 3023 यहुदी गेले. नबुखदनेस्सराच्या 18व्या वर्षी त्याने 832 लोकास एरिस्टेमधून नेले. नबुखदनेस्सराच्या राजाच्या 23व्या वर्षी गारद्यांच्या अंगरक्षक नबुझरदान याने यहुदातील 745 लोक हद्दपार केले. सर्व हद्दपार लोक मिळून 4600 होते. मग असे झाले की यहुदाचा राजा यहोयाखिन याच्या हद्दपारीच्या 37व्या वर्षी 12 महिन्यात महिन्याच्या 25व्या दिवशी बाबेलचा राजा अविल मरादक यांनी यहुदाचा राजा यहोयाखिम यास बंदिवासातून मुक्त केले. ज्या वर्षी अविल मरादक राज्य करू लागला त्यावर्षी हे घडले. तो त्यांच्याशी प्रेमळपणे बोलला आणि जे दुसरे राजे त्याच्याबरोबर बोलत होते त्यांच्यापेक्षा त्यास सन्मानाचे आसन दिले. अविल मराखेदाने यहोयाखिनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमित राजाच्या मेजावर भोजन केले आणि त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात त्याच्या मृत्यूपर्यंत त्यास प्रत्येक दिवशी बाबेलचा राजा नियमित भोजनाचा भत्ता देत असे.